या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
नमस्कार श्रोते हो, सिक्रेट ऑफ हेल्दी लाईफ या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। श्रोते हो, थंडी बरोबरच ताप, सर्दी, खोकला हे हातात हात घालून येतातच। त्यासाठीच उपयुक्त अशा एव्हरेस्ट कफ सिरप विषयी आज आपण जाणून घेऊया जिओ फ्रेशच्या तज्ञांकडून।
नमस्कार मंडळी, अनेक सुरेख सुरेख मराठी गाण्यांची आठवण मला होतीये की आता खोकला लागलाय काय करू। मधाचं बोट तर आपण घेऊच, पण त्याच्याबरोबर उत्तम आयुर्वेदिक औषधी घेतल्या तर त्याचा कसा छान उपयोग होईल बरं, असा विचार करून प्रकृती जिओ फ्रेशनं एव्हरेस्ट कप सिरप नावाचं औषध निर्माण केलेलं आहे। या औषधाच्या मध्ये ज्या वनस्पती घातल्यात त्यामध्ये प्रामुख्यानं आहे ज्येष्ठमध। प्रकृती जिओ फ्रेशची प्रत्येक औषधी वनस्पती ही टेस्ट केलेले असल्यामुळं काही त्या ज्येष्ठमधात दोष नाहीये ना, हा विचार करूनच ते जिओ फ्रेशच्या कप सिरपमध्ये वापरलं जातं। त्याचबरोबर अडुळसा हे तर खोकल्याकरता छान आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याचं प्रमाण किती असावं हे खूप महत्वाचं आहे। अनेक अडुळसा सिरपमध्ये अगदी नॉमिनल प्रमाणामध्ये अडुळसा असतो, किंवा अडुळशाची हिरवी पानं वापरली जातात। खराखुरा गुण यायचा असेल तर अडुळशाचं पिवळं झालेलं पान हे कफ सिरपमध्ये वापरलं जातं। याच्यामध्ये हळद आहे, बेहडा फळ आहे। आजकाल बऱ्याच जणांना खोकल्याबरोबर उष्णता वाढलेली असते, खोकला आणि उष्णता हे एकत्र कमी करण्यासाठी हा बेहडा खूप चांगला उपयोग होतो। घशाला आग होऊ नये यासाठी तुळशीच्या पानांचा रस, कापूर आणि पुदिना फूल हे यामध्ये आहे, याचा खूप छान उपयोग होतो। आपल्या महाराष्ट्रभरातल्या अनेक शॉपींपैकी संगमनेरची जी शॉपी आहे त्याचे केसेकर साहेब इथे आलेत, कप सिरप बद्दल ते आपल्या ग्राहकांचा अनुभव आपल्याबरोबर शेअर करतात।
नमस्कार, मी भरत केसेकर। मी जिओ फ्रेश शॉपी फ्रँचायझी संगमनेर या ठिकाणी घेतली। या मागचं कारण असं, एक आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, आयुर्वेदिक औषधाचे जे गुणधर्म असतात ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचावे। डॉक्टर सुयोग दांडेकर साहेबांच्या माध्यमातून संगमनेरकरांना आणि संगमनेर अकोला या दोन्ही तालुक्यांच्या सेवेसाठी संगमनेरमध्ये ही शॉपी चालू केली, आणि त्यांनी जे उत्पादित केलेले कॉक सायरप म्हणून एव्हरेस्ट कॉक सायरप ते खूपच छान आहे। बऱ्याच जणांना त्याचे रिझल्ट चांगले आलेले, जरूर एक वेळ या औषधांचा अनुभव घ्यायला काही हरकत नाही।
श्रोते हो, जिओ फ्रेशचं एव्हरेस्ट कप सिरप जर तुम्हाला हवं असेल
तर जळगाव मधील आयुर्वेदिक शॉपीचा पत्ता आहे जळगाव मेडिकल शास्त्री टॉवर समोर जळगाव।
आमचा संपर्क क्रमांक आहे 730-330-132। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 730-330-132।
एव्हरेस्ट कप सिरप मध्ये त्या वनस्पतींचं कॉम्बिनेशन करत असताना त्रिकटू बेहडा फळ, रिंगणी मूळ अडुळसा पत्र असं कॉम्बिनेशन करण्याचा उद्देशच असा की जिओ फ्रेशच्या एव्हरेस्ट कप सिरपमध्ये हे क्षार आणि अम्ल यांचा बॅलन्स राहावा। आपण जन्मतारखेप्रमाणे प्रकृती बघतो, मग सगळ्यांना सूट होणारा मध्य काढलेलं असं एक औषध असा याचा उपयोग आपल्याला करता येईल। सर्दी, खोकला, कफ, नुसता कोरडा ठसका, घशात खवखवल्यासारखं होणं, सकाळी उठल्यानंतर घशात कफ येणं, बडका सुटणं, या सगळ्या गोष्टींवर हे एव्हरेस्ट कप सिरप उपयुक्त आहे। गरोदर स्त्रिया आणि लहान मुलं यांच्याकरता देखील हे अतिशय सेफ आहे। बऱ्याच जणांना या खोकल्याबरोबर नाक चोंदण्याचा त्रास होतो, याकरता नाकात टाकण्यासाठी प्रकृती जिओ फ्रेशचं नस्य ऑइल आहे। आणि बऱ्याच जणांना या कफामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं ताप देखील येत असतो, त्याच्याकरता प्रकृती जिओ फ्रेशचं फ्ल्युरी टॅबलेट आहेत। या दोन दोन गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ प्रकृती जिओ फ्रेशच्या एव्हरेस्ट कप सिरप बरोबर जर घेतल्या तर ताप, थंडी, खोकला, नाक चोंदणं कमी होतं। धन्यवाद।
श्रोते हो, जिओ फ्रेशचं एव्हरेस्ट कप सिरप जर तुम्हाला हवं असेल
तर जळगाव मधील आयुर्वेदिक शॉपीचा पत्ता आहे जळगाव मेडिकल शास्त्री टॉवर समोर जळगाव।
आमचा संपर्क क्रमांक आहे 730-330-132। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 730-330-132। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा आणि भडगाव या ठिकाणी जिओ फ्रेशच्या उत्पादनांची आउटलेट सुरू करायची असल्यास इच्छुकांनी संपर्क करावा। संपर्क क्रमांक आहे 7-303-301-302। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7-303-301-302। श्रोते हो, दर आठवड्याला जिओ फ्रेशच्या शॉपिंगमध्ये आपल्याला असलेल्या व्याधींबद्दल जिओ फ्रेशच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळेल। नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।